सानू एक पल चैना आवे सुपरहिट ट्रैक आपने सुना है और मैं आकांक्षा यहाँ पर फिर एक बार हाजिर हो चुकी हूँ आपसे बातें करने के लिए ओनली ऑन सुपरहिट्स 93.5 रेड एफएम। आज आपल्या बरोबर आलेले आहेत गप्पा मारायला आपल्या सगळ्यांचे लाडके आपल्याला हसवणारे चला हवाई उद्याचे फेमस भारत गणेशपुरे आणि सर म्हणजे आता दुसऱ्यांदा लग्न केलेलं आहे पण बऱ्याच वेळेस नाही का बरेच कार्य ज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवून बरेच लोक करत असतात तर मग तुमचा विश्वास आहे का ज्योतिष शास्त्रावर?
नाही पण काय झालं की हे लग्न केल्यामुळे बरेच इंटरप्रिटेशन लोक आपापल्या हिशोबाने अर्थ काढायला लागले की बाबा ज्योतिष शास्त्राने कोणते बऱ्याच लोकांचं म्हणजे कोणतरी याला सांगितलंय म्हणजे याचा कोणतरी एक बाबा आहे त्या बाबांनी त्याला सांगितलंय की लग्न कर वगैरे तर त्याच्यात तसं काही तथ्य नाहीये किंवा असं मला कोणी काही काय म्हणतात त्याला ते गुरुजी असतात ना परत गुरुजींनी सांगितलंय असं काही नाहीये कारण मी जे केलंय लग्न ते टोटल फन गंमत आणि जस्ट ते गेट टुगेदर सो या निमित्तानं ते झालंय आणि लोक विविध गोष्टी करायला लागले की आमचा वॉचमन म्हणला बिल्डिंग मधला हे करणारा इव्हन तू बच्चांनी हो ना एकटीला शादी कर आता याचं काही संबंध नाही कोणी म्हणलं की बघा व्यास मराठी नाही थोडस व्याज भेटलं की डोक्यात जाते पहिली बायको सोडून दिली असं काही नाही त्याच बायको बरोबर त्याच उठतात असं की काही काही गोष्टी आपल्याला परत जगाविषयी वाटतात पण वेळ निघून जाते बऱ्याच जास्त असते की लाज करा माझा हर आता लग्न केलं लोक काय म्हणतील पण मी म्हटलं जाऊ शकतो पण लोकांना संकल्पना आवडली बरेच लोक म्हणाले की अरे यार आम्हाला पण आता विचार करायला काय हरकत नाही आमचं पण लग्नाला 21 वर्ष झाले 25 वर्ष झाले तर आपण असं करूया आणि कसं आहे की तसे करतात ना लग्न म्हणजे मुलं आई वडिलांचं लग्न लावतात 50 वाढदिवसाला त्याच्यासोबत होतं की मग ते विनाकारणले म्हातारे आई बाबा त्यांचा हातात धरून वरती चढवा खाली उतरा असं आणि त्याच्यात मजा फक्त मुलंच करतात आई बाबा बसले असतात दुपारी तिकडे केरला खुर्चीवर बसून देतात त्यांना मी म्हणलं तर आपल्या हात पाय जोपर्यंत चालू येतो परंतु आपण मजा करूया असं आहे ते
वेल आता बायकोशी अॅनिव्हर्सरीला दुसऱ्यांदा लग्न केलंय मग लग्नानंतर गिफ्ट सुद्धा देण्याची पद्धत असते भारतदादांनी काय गिफ्ट दिलंय त्यांच्या बायकोला ऐकणार आहोत आपण त्यांच्याकडूनच थोड्याच वेळात 93.5 रेड एफएम बजाते रहो।